नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत प्रगतीच्या नव्या उद्दिष्टाकडे जलद गतीनं वाटचाल करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर येईल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं ते म्हणाले. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारावा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवावी असंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 1,049 अंकांची घसरण झाली आणि तो 76,330 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 346 अंकांची घसरण नोंदवत 23,086 अंकांवर बंद झाला. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा, टॅक्सी चालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरातील परिवहन उपक्रमांनी सरकारकडे भाडेवाढीसंदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत. यासंदर्भात येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत एकत्रित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ही दरवाढ किमान 15% असण्याची शक्यता आहे. रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात 3 ते 4 रुपयांची तर बसच्या तिकीट दरामध्ये 1 ते 5 रुपयांनी वाढ होऊ शकते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया 7:00 वाजता. नमस्कार.